जास्तीत जास्त चांगलं म्हणायचा प्रयत्न केला बरं का। नारदीय भक्ती सूत्र तुम्ही घेतलेली आहेत आणि या माझ्या समोर जो ग्रंथ दिला आहे त्याच्यामध्ये काही ना काही विभाग करून त्यांनी ती सूत्र समोर ठेवलेली आहेत। या नारदीय भक्ती सूत्रांवर स्वामीजी प्रवचन करत असत रविवारी रोज स्वामीजींची ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत असत। त्याची वेळ असे रात्री 9:30 ते 10:15 अशी वेळ असे। हा उपक्रम मंगळवार ते शनिवार असा चालू असे। सोमवारी मातृस्मृती ग्रंथालयामध्ये स्वामीजींची प्रवचन ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत असत। ती प्रवचन नंतर सत्यसाई निलयमध्ये जेव्हा गेली तेव्हा दासबोधावर स्वामीजी बोलायला लागले। तर सुरुवातीला तिथेही ज्ञानेश्वरीवर ते बोलत असत आणि रविवारी एक आगळा वेगळा कार्यक्रम असे स्वामीजींच्या घरी। त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असायचं, सुरुवातीला स्वामीजी प्रार्थना म्हणून छोटस निरूपण करायचे, त्याच्यामध्येच स्वामीजींनी नारदीय भक्ती सूत्रावर निरूपण केलेली होती। या निरूपणाचा वेळ फार थोडा असायचा, जवळपास माझी कल्पना 18-20 मिनिटाचं असं निरूपण स्वामीजी करायचे। त्यानंतर ते नाम सांगायचे। आपण जे मध्यंतरी कोणी गजाननी केंद्र घेतलं तेव्हा स्वामीजींनी नाम सांगितलं तर तसं श्रीराम जयराम जय जयराम नाम स्वामीजी सांगायचे। पण हे स्वामीजींनी नाम जे सांगितलं तर ते स्वामीजींचं तशा प्रकारचं आवडतं नाम नव्हतं, हे मी तुम्हाला सांगतो। जे खूप वेगाने त्याच्यामध्ये टाळ्या वाजून असं ते नाम सांगायचे तर हा त्यांनी त्यांच्या नाम सांगण्याच्या पद्धतीत केलेला बदल होता। त्या याच्यामध्ये आपल्याला देखील श्वास घेता येत नाही इतकं भरभर भरभर स्वामीजी नाम सांगताना आढळतात आणि तेव्हाही ते खूप रंगून जाऊन अर्थात नाम सांगायचे। पण सुरुवातीला स्वामीजींचे जे नाम सांगायचे ते अतिशय संत असायचं। ओम रामकृष्ण हरी हे नाम स्वामीजींनी काही काळ सांगितलं तेव्हा आणि श्रीराम जयराम जय जयराम हेही नाम स्वामींनी सांगितलं। तर श्रीराम जयराम जय जयराम हे नाम स्वामीजी आपण घेतो तसंच शांत घ्यायचे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं शांतपणे सांगायचंय। या उपक्रमाच्या दरम्यान त्या चाळीमध्ये खाली राहणाऱ्या कोणत्या तरी बिराडकरूंचा असा निरोप आला किंवा स्वामीजींच्या कानावर ते आलं, पण बहुधा त्यांनी स्वामीजींना घरी येऊन सांगितलं किंवा वाटेत कुठं सांगितलं की हे तुमचं जे नाम सांगणं आहे ते खाली फार चमत्कारिक वाटतं असं ते म्हणाले। त्या काळात स्वामीजींच्या घरावरून देखील वैकुंठामध्ये श्रीराम जयराम जय जयराम म्हणत लोक जात असत। तर याला थोडं मी आत्ता सांगतो त्याच्यापेक्षा स्वामीजी वेग देत असत। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं ते सांगायचे। तर त्यांनी स्वामींकडे असं सांगितलं की हे अगदी वैकुंठमध्ये चाललेल्या यात्रेसारखं वाटतं, तुम्ही बदला असं झाल्यावर स्वामीजींनी ते जोशपूर्ण नाम सुरू केलं. जे आपण कॅसेटमध्ये ऐकतो ते नाम तशा प्रकारे तेव्हा ते सुरू झालं आणि त्याला अशी एक भूमिका होती. पण स्वामीजींचं एक वैशिष्ट्य मला असं वाटलं की त्यांनी आर्ग्युमेंट केलं नाही की तिथं असणाऱ्या लोकांना ते चांगलंच वाटतं, रंगून गेल्यावर त्याच्यात मजा येते, आम्हाला नाही तसं वाटत, असं काही न करता स्वामीजींनी ते नाम सांगण्याची पद्धत बदलून टाकली आणि खूप घाईघाईने ते नाम सांगत असत. आणि रंगून जाऊन ती जर कॅसेट असेल आहे आपल्याकडे, खरं त्याची सीडी केलेली देखील आहे, उमेशकडे असेल, त्याच्यात ते कुठेतरी सापडेल, तर त्याच्यामध्ये स्वामीजी अगदी असे रंगून जाऊन असे टाळ्या वाजवत ते नाम सांगत असत. त्यानंतर ते नाम ही मग किंचित हळू करायचे आणि ध्यानाला बसायचे. खरं म्हणजे नाभी पासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, हे ते आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयासी नमस्कार, हे ते सगळं म्हणायचे, गुरु परंपरा म्हणून घ्यायचे आणि ध्यानाला बसायचे. पाचव्या रविवारी जसं मी ही गुरु परंपरा सांगतो आणि आपण सगळे ध्यानाला बसतो तसंच व्हायचं. मग नाम व्हायचं, ते झाल्यावर आरत्या व्हायच्या. त्या आरतीचं लक्षण होतं, विशेष असं होतं की ही आरती गणपतीच्या आरतीपासून कधीच सुरू व्हायची नाही, गणपतीची आरती व्हायचीच नाही, त्याच्यात दुर्गे दुर्घटबारीपासून आरती सुरू व्हायची. बऱ्याच वेळेला स्वामीजी सरला ते तबक घेऊन ओवाळायच्या ज्ञानोबांच्या देव्हाऱ्यापाशी आणि स्वामीजी धोतर नेसलेले उपरण, खूप डौल असायचा त्यांचा तो, आणि तशा प्रकारे आरती म्हणताना देखील खूप रंगून टाळ्या तरी वाजवायचे किंवा तो त्यांच्या घरातला जो देव्हारा आहे तिथं वर हात लावलेला असायचा आणि नुसता वर हात लावून स्वामीजी कधी कधी आरत्या म्हणायचे. ते सगळं दृश्य अतिशय आकर्षक असं होतं. त्याच्यातला परमार्थाचा भाग अंतरंग आकर्षक असा होता आणि त्यांची अत्यंत आकर्षक शरीरयष्टी तरुण मुलांना विशेष करून फार भावत असे. व्यायामाने त्यांचं अतिशय तयार असलेलं शरीर आणि सगळे त्यांचे दंड खांदे कट्स असे दिसायचे, तर त्यामुळे फार त्यांच्याकडे पाहून मोह पडायचा. विशेष करून व्यायाम करणाऱ्या मुलांना तर फार आवडत असे ते सगळं. आणि मग स्वामीजी नमस्कार घेत असत. हा सगळा कार्यक्रम अगदी मोजका आणि थोड्या वेळात असा बसवलेला होता. तो त्याची वेळ 9:30 ते 10:15 अशीच असायची. त्या दरम्यान ही नारद भक्ती सूत्र स्वामीजींनी सांगितली. या नारदीय भक्ती सूत्रांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना तुम्ही अर्थात भक्तीचं लक्षण इथपासून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण ही जी लक्षणं आहेत तर ती लक्षणं वेगवेगळ्या ऋषींनी सांगितलेली अशी लक्षणं आहेत. पण अशी जरी वेगवेगळी लक्षणं असली तरी भक्तीची व्याख्या जी आहे तर ती व्याख्या मात्र या सर्व संतांनी ऋषींनी सांगितलेल्या लक्षणांना एकच समजायची. जे नारदीय म्हणून जरी असलं तरी देखील केवळ हे नारदांचं मत आहे अशा तऱ्हेने याच्याकडे कधीही पाहायचं नाही, कारण ते भक्तीचे आचार्यच होते. त्यामुळे हे नारदांचं मत, मग भक्ती म्हणजे काय असं सांगताना त्यांनी वेगवेगळ्या ऋषींची मतं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये देखील नारदांची महती अशी की नारदांनी आपल्या आपला शिष्य भक्तीबद्दल काय म्हणतो हे प्रथम सांगितलेलं आहे. जे मनाचा मोठेपणा किंवा व्यापकता जी असते तर त्या संदर्भामध्ये तसा हा बारकावाच आहे. तल्लक्षणानी वाच्यंते नाना मतभेदात असं जे 15वं सूत्र आहे, अनेक प्रकारचे मतभेद लक्षणामध्ये आहेत पण भक्तीमध्ये मात्र नाहीत. केवळ लक्षणामध्येच ते घ्यायचे. त्याच्यामध्ये पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः असं जे मत आहे, तर व्यास हे नारदांचे खरं शिष्य पण व्यासांचं मत नारदांनी म्हणजे गुरूंनी प्रथम मांडलेलं आहे. हे याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप अर्जुनाशी बोलत असताना भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच तथा कर्ण देखील, कर्ण असा अशा प्रकारचा उल्लेख कर्णाचा केलेला आहे आणि अर्जुन मात्र मला विश्वरूपामध्ये काय काय दिसतं याच्यामध्ये कर्णाचा उल्लेख सूतपुत्र असा करतो, असा एक बारकावा त्याच्यामध्ये आहे. अर्जुन विश्वरूप पाहत असताना कर्णाला सूतपुत्र म्हणून पाहतो आणि तसाच उल्लेख अर्जुनांनी केलेला आहे. पण भगवंतांनी त्याला कदापि सूतपुत्र म्हटलेलं नाहीये, त्याला कर्ण असं म्हटलेलं आहे. असं जो महात्मा त्या महात्म्यानी म्हणजे विश्वरूपानी अर्जुनाशी जो संवाद साधला त्याच्या वैशिष्ट्यामध्ये भगवंत सर्वांबद्दल कसे सम होते असं लक्षात येतं. तसं नारदांचं समत्व जे आहे, सर्व ऋषींच्या मध्ये देखील आपला शिष्य एक ऋषी म्हणून मान्यता पावला. खरं पराशर ऋषींनी व्यासांना प्राथमिक धडे दिले पण नंतर नारदांनी, नारद व्यासांचे गुरु होते असं असल्यामुळे नारदांचे शिष्य जे व्यास त्यांचं मत त्यांनी प्रथम मांडलं. आणि मग गर्गमुनी शांडिल्य यांचीही मत नारदांनी मांडली. पण या सगळ्या लक्षणांमध्ये म्हणजे पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः कथा दिशु इति गर्गः आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः नारदस्तु तदर्पित अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति असं नारद स्वतःच मत सांगतात. जे पूजा अत्यंत प्रेमानी, पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती असं व्यास सांगतात. तर नारदांना व्यासांचं मत का प्रथम मांडावं असं वाटलं, केवळ शिष्य आहेत म्हणून मांडावं वाटलं का त्या मताला देखील ते महत्व देतात म्हणून मांडावं वाटलं? तर पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं हे निर्विषयतेचं द्योतक आहे. विषय नसताना आनंद ही सर्वसाधारणपणाने आपल्या जीवनात नसलेली गोष्ट आहे. विषय असेल तरच आनंद आणि जिथं विषय नाही तिथं मजा येत नाही. तसं पूजेमध्ये भगवंत हा विषय, आराधनाचा विषय राहतो. आपण विषय हा शब्द ज्या अर्थाने उच्चारतो तसा विषय नाही तर भक्ती प्राप्तव्य आहे म्हणून ईश्वर देखील एक साधन आहे, एक विषय आहे पूजेमध्ये. तर या पूजेचं काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. या पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती असं नारद जे मत व्यक्त करतात. तसंच कथेमध्ये, कथा ही गोष्टी बेल्हाळ असते, पुराण सगळी कथेनी भरलेली आहेत पण कथेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती असं गर्गमुनी सांगतात. कथेमध्ये देखील त्या कथेचं जे तात्पर्य आहे ते आणि कथेचा जो नायक असतो विष्णू अथवा श्रीराम अथवा अवतार पुराणांमध्ये किंवा भागवतामध्ये सांगितलेले, तर हे सगळे अवतार यांच्या ज्या कथा आहेत तर त्या कथा पूर्ण ब्रह्म असलेली व्यक्ती आचरण करत असताना कसं आचरण करते अशा बोधानी कथा ऐकणं म्हणजे भक्ती. नुसती कथा ऐकणं म्हणजे भक्ती नव्हे. जसं स्वामीजींविषयी काही आपण ऐकलं तरी आपल्या अंतरंगामध्ये एक गोष्ट निश्चित असते की पूर्ण बोध झालेली व्यक्ती आणि ते चालतात कसे, बोलतात कसे, विनोद कसे करतात, त्यावेळेला कसे वागले असं आपण जे सांगतो, या कथेमध्ये फार रस असतो. या कथेमध्ये फार बरं वाटतं. आपल्या इथं जे गुरुस्तवन होतात तेव्हा एरवी आपण असं म्हणतो की बुधवार आणि गुरुवार, विशेष करून गुरुवारची केंद्र, तर ती केंद्र तशी धोक्यातच आहेत की काय, कारण लोकांना केंद्रामध्ये येणं आजकालच्या काळामध्ये जेव्हा 7-7:30 ऑफिसमधून व्यक्ती येते तेव्हा केंद्रामध्ये उपस्थित राहता येत नाही, ही स्वाभाविक अडचण राहते. पण अशा सगळ्या व्यक्ती कथा ऐकायला स्वामीजींची मात्र उपस्थित असतात. कथेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती हे जे म्हटलेलं आहे, तर आपल्याला जरी आपल्या स्वतःच्या जीवनावरून, तुम्हाला ज्यांना स्वाभाविक जमत नसेल अशा व्यक्तींना देखील याच्या टीकेचा भाग नाही, पण त्यावेळेला यावंसं वाटणं आणि अत्यंत प्रेमानी पूर्ण पुरुषाची, प्राप्त पुरुषाची अशी कथा ऐकणं यांनी देखील फार मोठी चित्तशुद्धी साधते. असं सांगून शांडिल्य ऋषींची व्याख्या, अविरोध अशी आत्मबुद्धी असणं. आत्मबुद्धीला विरोध लगेचच होतो. ही फार अवघड व्याख्या शांडिल्यांनी केली आहे. नारदांनी आणि व्यासांनीही आणि गर्गमुनींनी देखील अवघडच व्याख्या केल्यात, पण त्यात गर्गमुनींची जी व्याख्या आहे ती व्याख्या सोपी वाटते. मला तरी व्यक्तिशः ती व्याख्या फार आवडते. जरी मी कथेमध्ये आतापर्यंत कथेचा परमार्थ कधीही ऐकलेला नाही, तरी देखील गोष्टी माधवनाथांच्या ऐकायला फार बरं वाटत. असं असल्यामुळं गर्गमुनींचा जो मनोभाव आहे त्या मनोभावांशी किंवा भक्तीच्या व्याख्येशी मला फार जवळीक वाटते. तर व्यास जे म्हणतात पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं, हा फार अभ्यासाचा विषय वाटतो. व्यक्तिशः मला पूजेचा कमी अनुभव आहे असं मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो. मी रोज पूजा करत नाही. आमचे दादा गेले, दादा पूजा करत असत आणि दादा गेल्यावर मी आईला म्हटलं की आता मी पूजा करेन. तशा प्रकारे मी सोळं वगैरे नेसलो, मी पूजा केली, पण आई मला म्हणाली की माझा वेळ चांगला जातो आणि मी पूजा करत जाईन. तर तेव्हापासून आमच्या घरात देवांची पूजा आई करते. आजही तसंच चालू आहे. त्यामुळं पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती, या पूजेचा अनुभव तितकासा मला नाही. गणपती जेव्हा बसतात तेव्हा मात्र मी फार प्रेमाने पूजा करतो, अथर्वशीर्ष म्हणतो. मला वाटतं की हे आपण जमवावं आणि तेव्हा जमल्यासारखंही वाटतं, पण रोजचा अनुभव मला नाही. तो घेण्याची इच्छा आहे, पण तशा प्रकारे माझं दिनक्रम देखील आज मितीला नाही. आत्मरती अविरोधेन हे जे शांडिल्य मत सांगतात, आत्मरतीला विरोधच नसणं ही भक्ती फार अवघड वाटते, कारण आत्मरतीला आपली इंद्रिय सतत विरोध करतात. आत्मरतीला आपलं मन सतत विरोध करतं, आत्मरतीमध्ये राहूच शकत नाही. आत्म्याच्या ठिकाणी रती म्हणजे अतिशय आवडीने राहणं, प्रयत्नाने राहणं ही गोष्ट आपण सगळे अभ्यास म्हणून करतो. त्या अभ्यासामध्ये देखील कसे आपण झटपट बाजूला होतो याचा आपल्याला परिचय आहे. त्यामुळे अविरोध आत्मरती असणं, आत्म्याच्या ठिकाणीच अतिशय प्रेमाने आवडीने असणं म्हणजे भक्ती, ही जी व्याख्या शांडिल्यांनी केली आहे ही अतिविशेष व्याख्या आहे असं मला वाटतं. आणि ती तशी तारेवरची कसरतच आहे. आणि मग नारदांनी स्वतःची व्याख्या सांगितली की त्यालाच अर्पण करून सर्व कर्म करणं, आणि त्याचं विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं, एवढंच नारद म्हणतात. आणि पुढे द्विरुक्ती केली अस्ति एवं अस्ति एवं अस्ति एवं अस्ति एवं, हेच हेच असंच असंच मला म्हणायचंय असं नारद म्हणतात. अस्ति एवं एवं असं ते म्हणतात. सगळ्यात अवघड असं आहे की त्याला अर्पण करून सगळ्या प्रकारचं आचरण कसं करायचं याच्यावर नारद उदाहरण देत असताना कोणाचं देतील असं आपल्याला वाटेल. नारदांपुढे कोणकोणते पर्याय असतील, एखाद्याला प्रल्हाद असेल, ध्रुव असेल, पराशर ऋषी असतील, पुंडरीक असतील, पण नारदांनी वैशिष्ट्य या भक्ती नारदीय भक्ती सूत्रात असं की नारदांनी या सगळ्यांना बाजूला सारलं. आणि त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं आणि त्याचं जर विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं याचं उदाहरण देताना ब्रजामध्ये असणाऱ्या गोपिका असं नारद म्हणाले. याचा अभ्यास कसा करायचा याच्या करता आणि नारदांच्या समोर भक्ती म्हणून श्रीकृष्ण होते असंही याच्यावरून समजतो. म्हणजे ब्रज गोपिका नाम असं जे म्हटलेलं आहे तसं नारद हे अनादिकालापासून सर्वांनाच भेटत राहिलेले मुनी आहेत असंच आपल्याला माहीत असलेली गोष्ट आहे. जसं ते रामायण काली देखील होते, वाल्याला भेटले, त्याला उपदेश केला, त्यांच्या उपदेशानेच वाल्मिकी ऋषी झाले. आणि नंतर देखील म्हणजे रामचरित्र त्यांनी पाहिलेलं होतं, परशुरामांचं पाहिलेलं होतं, सर्वांचं पाहिलेलं होतं. पण तेव्हापासून नारदांनी भक्तही पाहिलेले होते. जसे देव पाहिलेले होते, भगवंत पाहिलेले होते, तसे भक्तही पाहिलेले होते. पण नारदांच्या या जीवन काळापर्यंत म्हणजे कृष्णचरित्रापर्यंत नारदांनी, त्याच्यानंतरही नारद असतील, आजही असतील, पण नारदांनी व्रजातल्या व्रजभूमीतल्या गोपिकांनी जशी त्याला अर्पण करून सगळी कर्म केली आणि नाहीच विस्मरण झालं. पण जर विस्मरण झालं तर विस्मरण झाल्यावर फार व्याकुळता निर्माण होणं की आपण यांच्यापासून दूर जाऊ की काय. विस्मरणानंतर परमव्याकुल होणं, पोकळी जाणवणं आणि ते नको असं वाटणं. विस्मरण असेल तर जीवनच नको असं वाटत. हे फार मोठ्या भक्ताचं लक्षण आहे. आणि व्यक्तिशः एक व्यक्ती म्हणून मला ते स्वामीजींना लावायला फार आवडत. गोपिकां एवढी भक्ती जमणार नसेल पण त्यांचा आदर्श तर समोर असायला काही हरकत नाही. ते असं म्हणतात की त्यांना देखील आशा करता की भगवंतांच्या महात्म ज्ञान म्हणजे ते कसे महात्मा आहेत याच्या संबंधीचं जे ज्ञान आहे त्याची विस्मृती गोपिकांना झालीच नाही. हा तसा अपवादच आहे भक्तीच्या उदाहरणामध्ये. आणि याच्या पुढचं 23वं सूत्र जरा आश्चर्यकारक आहे की महात्म ज्ञान विस्मृती खेरीज जर अशी आठवण झाली तर तद्विहीनम जारणामिव असं म्हटलेलं आहे. जार प्रेम जसं असावं तसं ते केवळ प्रेम राहील. देहावर केलेलं प्रेम राहील किंवा व्यक्तीवर केलेलं प्रेम राहील. गोपिकांचं जे महात्म्य आहे त्या महात्म्यामध्ये नारद असं सांगतात की त्या अर्पण करून कृष्णाला सर्व कर्म करत होत्या आणि त्याच्या विस्मरणाने परमव्याकुल होत होत्या. पण त्याच्या महात्म ज्ञान विस्मृती अपवाद हा गोपी या अपवाद अशा होत्या की हे सगळं करत असताना त्या महात्म्याचं जे ज्ञान आहे त्याच्याविषयी कधीही त्यांना विस्मृती नव्हती. त्या केवळ देह म्हणून कधीही त्यांच्याकडे पाहत नव्हत्या. केवळ आपल्या सुखाचं साधन म्हणून त्यांनी कधीही पाहिलं नाही. असं असल्यामुळं गोपींना त्यांचा भाव कसाही असला तरी देखील मी एको एकुलाणीचे खागे मज येवो तर भलतेनी व्याजे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. म्हणजे भक्तीनी येवोत विषयानी येवोत विरागानी येवोत अथवा वैरानी येवोत माझ्याकडं अशी ज्ञानेश्वर महाराजांना ओवी लिहायला लागली. ही जी भक्तीची लक्षणं आहेत ती लक्षणं आणि व्रज गोपिकांचं उदाहरण हे नारदांचं स्वतःचं मत आहे. आणि या आधीचे जे पूर्वसुरी आणि शिष्य देखील या सगळ्यांची मतं सांगितल्यानंतर अर्थात नारदीय भक्ती सूत्र जी आहेत तर ती स्वतःच मत सांगण्यासाठी त्यांनी रचलेली असल्यामुळं पुढचं सगळं कथन त्यांचं स्वतःच आहे. आणि स्वतः केलेल्या भक्तीच्या लक्षणाकरताच त्यांचं सगळं कथन आहे. असं असलं तरी या कथनामध्ये जे व्यास किंवा गर्ग किंवा शांडिल्य यांची जी मतं आहेत तर त्या मतांनीही भक्तीची जी लक्षणं आहेत ती नारदांनी जी लिहिली तशीच पाहावीत. त्याचे जे परिणाम आहेत तर ते परिणाम केवळ नारद म्हणतात म्हणून नारदांचे असे नसून ती मात्र व्यापक सगळ्या भक्तांची एकच अशी आहेत. त्या तऱ्हेने या नारदी भक्ती नारदीय भक्ती सूत्राची जी सुरुवात आहे की आता मी भक्तीचं व्याख्यान करतो अथाहा अतो भक्तिम व्याख्यास्यामहा अशी त्याची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये मात्र सातु अस्मिन परम प्रेम रूपा आत्म्यावर आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम म्हणजे भक्ती अमृत स्वरूपाच ही आत्म्याविषयी परम प्रेम स्वरूप आहे आणि मोक्ष रूप आहे. कारण आत्मा हा नेहमीच मुक्त असतो, त्याला बंधच नसल्यामुळं आत्म्याविषयी परम प्रेम म्हणजे मोक्ष रूपच ही भक्ती आहे. आणि ही भक्ती जर प्राप्त झाली तर काय घडतं हे जे सांगितलंय तेही सगळ्या भक्ती प्रकारांना लागूच आहे. मग पूजा दिशू अनुराग असो, कथा दिशू इति गर्गा असो, किंवा आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य असो, पण त्याचं फार मोठं बहारदार वर्णन त्यांनी केलेलं आहे. यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती असं म्हणतात. ही जर लाभली तर पुरुष सिद्ध होतो. सिद्ध होतो म्हणजे सिद्ध म्हणजे जसं पाक सिद्ध व्हावा, एखादं कार्य सिद्ध व्हावं, तसं सिद्ध होणं म्हणजे परिपूर्ण होणं. सिद्धो भवती अमृतो भवती, आत्म्याचं स्वरूप हे अमृताचं असल्यामुळं ती लाभली की तो अमृत स्वरूपच होतो आणि तृप्त होतो. तृप्तता हे आत्म्याचं अंतर्लक्षण आहे. यत प्राप्य न किंचित वांछती, हे जसं असतं ना की या ठिकाणी शांतता राखावी अशी एक पाटी असते आणि गडबड करू नये किंवा एकमेकात बोलू नये अशी दुसरी पाटी असते. नेहमी दोन पाट्या लावणं असं आपण सगळीकडे पाहतो. या ठिकाणी स्वच्छता राखावी, केर टाकू नये असं असतं. कोणाला पहिल्यानी कळतं कोणाला दुसऱ्यानी कळतं असं असल्यामुळे नेहमी दोन प्रकारची निवेदनच करावीत. तसं हे निवेदन आहे की ही भक्ती प्राप्त झाली तर सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो. तसं यत प्राप्य न किंचित वांछती असं उलट बाजूनी सांगितलंय. न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती. हव्यास न धरणारा होतो जेव्हा तो सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो, तेव्हा हे सगळं आलंच. पण तरी देखील एका नकारात्मक सांगितलं म्हणजे मग अजून नीट कळतं. म्हणून केवळ ते सांगितलेलं आहे. आणि यज ज्ञात्वा मत्तो भवती असं नारद म्हणतात, तो मत्त होतो. स्तब्धो भवती आत्मा रामो भवती असं म्हटलेलं आहे. आता ही भक्तीची व्याख्या आणि यथा व्रज गोपिका नाम याचा मेळ कसा घालायचा हे आव्हान आहे. खरं जे वेळ आहे ना, नारदीय भक्ती सूत्राचा अभ्यास करत असताना एकीकडे सगुण कृष्ण भक्ती आणि व्रजगोपींचं उदाहरण दिलं, पण सुरुवात मात्र आत्म्यापासून करतात. ही जी सुरुवात आहे की आत्म्यावर परम प्रेम असणं, परम प्रेम रूप आणि अमृत स्वरूपा अशी भक्ती असणं आणि भक्तीचे जे विविध प्रकार आहेत, लक्षण आहेत, त्यांनी अंती आत्म्यावर म्हणजे स्वरूपावरच प्रेम निर्माण होणं आणि आपण अमृत स्वरूप आहोत असा बोध होणं हाच निष्कर्ष आहे. त्यामुळं यथा व्रज गोपिका नाम असं जरी म्हटलं तरी देखील मूळ सगळं आत्मज्ञानाशीच निगडित आहे. गोपींनाही ज्ञानच झालेलं होतं. उद्धव जेव्हा गेला तेव्हा त्याच्याही लक्षात आलं की या सगुणात कृष्ण प्रेमात रमल्यात आणि ज्ञानात रमल्यात. त्यांना सगळीकडे आता तोच दिसतो आपल्या आत आणि बाहेर सर्वत्र, त्यांना त्याचं महात्म्य न विसरल्यामुळं. म्हणून ते जे आहे ना, तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा, हे खूप महत्वाचं. अशी भक्ती करत असताना देखील मूळ जे भक्तीची मी व्याख्यान करतो म्हणून बोलायला सुरुवात केली आणि सातू अस्मिन परम प्रेम रूपा, त्याला छेद न जाता या सगळ्यांचे अर्थ लावता आले पाहिजेत. जे तुम्ही अभ्यास करताना किंवा तुम्ही आता बोलाल तेव्हा कसं बोलाल याकरता मी तुम्हाला सांगतो. भक्तीमध्ये दुसरी कुठलीही कामना नसते, सर्व कामनांचा निरोध हे तिचं स्वरूप असतं. अशा प्रकारे जे सांगितलेलं आहे, ईश्वरा वाचून अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे अनन्यता. अन्याश्रयाणां त्याग इति अनन्यता. आपण कधी कधी प्रवचनात ही वचन वाचतो, तर अन्य अन्याश्रयाणां म्हणजे अन्य आश्रय जे आहेत भक्ती करणाऱ्या व्यक्तीला, तर ते म्हणजे प्रथम आपल्या देहाचा आपल्या सगळ्यांना आश्रय आहेच. देह जी कर्म करतो त्या कर्माचा आश्रय आहे. कर्म जी फळ देतात त्या फळाच्या आश्रयाकरता आपण खरं म्हणजे कर्म करतो. 6व्या अध्यायात भगवंतांनी पहिला श्लोक काय, अनाश्रिता हा कर्म फलम कार्यम कर्म करोति याः ससन्यासी च योगी च न निरग्निहि न च अक्रियः, असं सांगितलेलं आहे. असं मेळ बसतो इथं जे सांगितलेलं आहे ते आणि भगवद्गीता याचा बरोबर मेळ बसतो. अन्य आश्रय टाकणं म्हणजे अंतिमतः फलाशा टाकणं, आणि फलाशा टाकली नाही तर शांती कधीच प्राप्त होत नाही. त्यामुळे भक्ती ही शांती पर्यवसायी, सुख पर्यवसायी, तृप्ती पर्यवसायी आणि आत्मज्ञान देणारी अशी जर हवी असेल तर सर्व अन्य आश्रयांचा त्याग आवश्यक आहे असं नारद सांगतात. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति यः ससन्यासी च योगी च न निरग्निहि न च अक्रियः, म्हणजे अग्नी न सांभाळणारा म्हणजे गृहस्थ कर्म न करणारा, न निरग्नी करणारा म्हणजे कर्मयोगी नव्हे. अग्नी सांभाळून गृहस्थ कर्म करणारा म्हणजे कर्मयोगी नसे नाही, आणि न च अक्रिया म्हणजे मुळीच कर्म न करणारा संन्यासी असाही अर्थ नाही, तर फळाचा आश्रय न धरता कर्म करणारा तो संन्यासी देखील आणि कर्मयोगी देखील, असं जे म्हटलेलं आहे त्याला इथं भक्तीचं देखील स्वरूप दिलं. आणि अशा प्रकारचं भक्तीचं लक्षण आणि भक्ती मग कोणकोणत्या साधनानी फलस्वरूप होते याचं वर्णन पुढं दुस्संग हा सर्व देव त्याज्य. जर भक्ती करायची असेल तर संगतीला देखील महत्व आहे असं सांगतात. कोण या मायेतून तरतो वगैरे वगैरे, तर कस्तरती कस्तरती मायाम म्हणजे साधनं जशी सांगितली तसं कशापासून आपण वाचायचं हे सांगितलं, आपण कशापासून सावध राहायला पाहिजे हे सांगितलं, आणि त्याच्यामध्ये काम क्रोध मोह स्मृती भ्रंश बुद्धी नाश सर्व नाश कारणात दुःसंग असतो असं सांगितलं. तरंगायिता अपिमे संगात समुद्रायंती असं म्हणतात. एका तरंगाचा समुद्र कधी निर्माण होईल सांगता येत नाही. दुःसंगानी तुमच्या चित्तात नुसता तरंग निर्माण होतो पण त्याचा तुमच्या चित्तामध्ये कधी समुद्र होईल सांगता येत नाही. मोठमोठ्या लाटा उसळतील. म्हणून सत्संगतीनीच भक्ती सिद्ध होते आणि दुःसंगती ही अतिशय टाळण्यासारखी गोष्ट आहे असं ते म्हणतात. आणि या मायेतून कोण तरतो, या संगास त्यजती यो महानुभावम सेवते, संघाचा जो त्याग करतो त्याच्यामध्ये देह मी हा संघ आला, कर्माचा संघ आला, कर्मफलाचा संघ आला, आणि जे माझे आहेत, जे घर, पती पत्नी मुलं इत्यादी, हाही संघच आहे. मनतहा या सगळ्याचा त्याग, या संघास त्यजती, आणि तशा प्रकारे वेळ प्रसंगी आतून निर्भय धैर्यशील आणि मोकळा असणं, बाहेर संगी असणं पण आत आपण अगदी निसंग आहोत, अशा प्रकारचं सतत चिंतन करणारा असा. यो महानुभावम सेवते, जो संतांची सेवा करतो, निर्ममो भवती, तसं ममत्व जो सोडून देतो. यो विविक्त स्थानम सेवते, एकांतामध्ये जो राहतो. यो लोकबंधन उन्मूलयती, लोकबंध असतात ना, लौकिक जे असत ते लौकिक सहसा टाकायला फार कठीण असं असं असतं, पण भक्ती करणारा हा जरा क्रांतिकारकच असावा असं नारदांना वाटतं. जसं स्वामीजींनी आपल्या मुलाची मुंज केली तेव्हा नातेवाईकांना पत्र पाठवली की चिरंजीव बापूची मुंज योजलेली आहे आणि आपण तिथूनच आशीर्वाद पाठवावेत. लोकबंधान उन्मूलयती, याचे हे नुसतं बोलण्याचा विषय नाहीये, वेळ आली तर आचरता आलं पाहिजे असं, आणि ते त्यांनी करून दाखवलं त्यांच्या जीवनामध्ये. नाहीतर मुंज असेल तर आणि मग आपण हाऊस मौज या खाली किती वाहवत जाऊ काही नाही सांगता येत. मुंज हे एक उदाहरण झालं, पण अनेक प्रकारचे लौकिक लोकबंध जे असतात. निस्त्रैगुण्यो भवती यो योगक्षेमम त्यजती, असं नारदांनी म्हटले. या कर्मफलम त्यजती, कर्माणी संन्यसती ततो, त्यामुळं निर्द्वंद्व भवती, वेदानपी संन्यसती. हे अजून पुढे पुढे नारद महर्षी जायला लागले. वेदांचाही संन्यास करून अखंड परिपूर्ण अशा भगवत प्रेमामध्येच जो रमतो, कारण शब्द आणि शब्दाचं ज्ञान स्वीकारणं आणि ज्ञान होणं याच्यात फरक राहतो. ते स्वीकारलं जातं बुद्धीतून. सतरती सतरती स लोकांस तारयती असं म्हटलेलं. तो तरतो, तो तरतो विरुक्ती आहे. स लोकांस तारयती आणि तो स्वतःच तरतो एवढं नव्हे तर लोकांचाही उद्धार करतो. मग तुम्ही घेतलेलं 54 सूत्र याच पराभक्ती आणि गौणी भक्ती म्हणून यांनी जो विभाग केलाय त्याच्यामध्ये आलेलं आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम, ही भक्ती कशी आहे की सांगता येण्यासारखी नाही. प्रेम स्वरूप अशी आहे, पण प्रेम स्वरूपच सांगता न येण्यासारखं असतं. जसं आईच्या प्रेमाचं वर्णन करा असं म्हटलं तर अशक्यच आहे, नाहीच करताय. नारद पुढे म्हणतात मुका स्वादनवत, जसं मुक्या मुक्याला जर पदार्थ खायला दिला तर त्याला जसं तो सांगता येत नाही, त्याला त्याचा आस्वाद घेतो पण वर्णन करता येत नाही. प्रकाशते क्वापी पात्रे, आणि तसा हा प्रकार आहे. आणि फार क्वचित क्वचित कोणाच्या ठिकाणी अशी भक्ती उदयाला आलेली दिसते. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम, हे सगळे साधकोपयोगी गुण. तत्प्राप्य तद एव अवलोकयती तदेव शृणोती तदेव चिंतयती. गौणी त्रिधा गुण भेदात आर्तादि भेदात्वा, ही जी सगळी सूत्र आहेत आणि पुढेही ही भक्ती कशी सुलभ आहे, त्याच्याकरता साधकांनी काय धरावं काय सोडावं, वाद नको, भक्तीचा गौरव भक्ताचा गौरव, असे जे विषय आलेले आहेत, भक्तीचे प्रकार उपसंहार, हा ही नारदीय भक्ती सूत्र म्हणजे फार फार मोठं भक्तीचं शास्त्र आहे. आणि या भक्तीच्या शास्त्रामध्ये आता तुम्ही ऐकलं तसं कर्म कर्म विचार आहे, संग संग त्याग आहे, फल फल त्याग विचार आहे, आत्मरती अविरोधेन आणि किंवा सातु अस्मिन परम प्रेम रूपा, त्यामुळं आत्म्याला जाणणं आहे, अर्थात आत्म्याला ध्यानाशिवाय जाणता येत नाही, त्यामुळं ध्यान आहे, ज्ञान विचार आहे, आणि जे टाकायचे आहेत असे सगळे भाग त्याचंही वर्णन केलेलं आहे, काय टाकायचं. जसं भगवद्गीता दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम असं सांगते, याचा त्याग करायचा. तसं नारदांनी काही गोष्टींचा त्याग करायचा असंही सांगितलेलं आहे. तशी ही इन नटशेल भगवद्गीताच आहे. ज्याला भगवद्गीता समजते किंवा ज्यांनी भगवद्गीता ऐकली त्याला नारदीय भक्ती सूत्र काहीच अवघड नाहीत. काहीच अवघड नाहीत म्हणजे समजायला अवघड नाहीत. याच्यामध्ये भगवद्गीते एवढंच अद्वितीय लिहिलेलं आहे, भगवद्गीते एवढंच अलौकिक लिहिलेलं आहे. भगवद्गीता ही स्वतः भगवंतांनी सांगितलेली असल्यामुळं भगवद्गीतेपेक्षा अलौकिक काही असू नाही शकत, पण तेवढीच ही अलौकिक आहे हे मात्र नक्की, आणि अतिशय नेमकं आहे हे मात्र नक्की. अशा प्रकारे खरं हे सगळं ऑफ हँडच झालं. हे जर माझ्या हातात तुम्ही दिलं नसतं तर मी काय बरं बोललो असतो. असा नारदीय भक्त काहीच नाही. नारदीय भक्ती सूत्र समोर तुम्ही दिल्यामुळं सहज पाहता पाहता स्वामीजींचं जे आठवलं सांगितलेलं ते मी तुम्हाला सांगू शकलो. समोर सूत्र तर पाहिजेत, त्यामुळं तुम्ही मला कुठल्याही बाबतीत असा एकटा सोडला नाही. जसं पद गा तर पद ही आणून दिलं. नारदीय भक्ती सूत्राबद्दल सांगा तर नारदीय भक्ती सूत्रही समोर ठेवली की अतिशय महत्वाची आहेत असं मला वाटतं. याच्यावर यांनी धुंडा महाराज देगलूरकरांनी अतिशय सुंदर निरूपण केलेलं आहे. तुमच्याकडे असेल कोणाकडे एखादं ते पुस्तक तुमच्याकडे आहे, फार फार सुंदर अंतरंग असं निरूपण आहे. पांगारकरांचंही चांगलंच आहे. अजून एक माझ्याकडे पुस्तक आहे, त्याचे लेखक आता आठवत नाही, ते सुद्धा चांगलं आहे. तेव्हा उत्साहाने आम्ही सगळ्यांनीच नारदीय भक्ती सूत्राची पुस्तकं अप्पाबळवंत चौकात जाऊन आणली, ती स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली. आणि माझी एक सवय होती की मी आधी वाचून जायचो, त्यामुळं प्रवचनात जास्त चांगलं समजायचं, त्यामुळं याचा अभ्यास त्यावेळेला अशा प्रकारे झालेला, किंचित थोडासा असा झालेला देखील होता. बघता बघता 8:30 वाजले. तुम्ही खूप चांगला विषय निवडलेला आहे. कोण कोण बोलणार आहे? सुधीर सूत्रसंचा, मंगल, सुचित्रा, जयंत मराठे, गौरी प्रार्थना म्हणे. हो, रवी पद म्हणे. मी जोपर्यंत तू बोलत होतीस तोपर्यंत सगळीकडे नजर फिरवत होतो, कोणाला तरी काहीतरी म्हणायला सांगू असं मनात विचार करत होतो. पण फार सुंदर, माझा वेळ खूप सुंदर गेला आहे बोलताना, मी एक प्रकारे रंगून गेलो. आणि या प्रकाशामध्ये नारदीय भक्ती सूत्र पहा. मी तर तुम्हाला एक खरं ज्याला काय म्हणतात ताळा सांगून ठेवतो. गणित पुष्कळ घातली जातील पण ताळा माहिती पाहिजे. ताळा आहे भगवद्गीता. मी उपनिषदांचेही अर्थ भगवद्गीतेप्रमाणे लावतो आणि माझा दुसरा ताळा असा आहे की गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम एक, पश्यामी ते रूपम जनांतरस्थम दोन, आणि हंस हंसेती यो ब्रुयात तीन, आणि भगवद्गीता. याच्या बाहेर काही परमार्थ नाही. भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे मग सगळ्याचे अर्थ लावता येतात आणि आपल्या अनुभूतीप्रमाणे अर्थ लावता येतात. नाहीतर मग पारंपरिक अर्थ वाचायचे आणि ते कधी पटतात कधी पटत नाहीत, कारण साधकांनीच लिहिलेले असतील तशाच प्रकारे लिहिलेले असतील असं कधी कधी नसतं, किंवा फार पांडित्यपूर्ण असतं, फार वेगळं एकाच पठडीला धरून असतं, उदाहरणार्थ आचार्य, आणि मग आपण ते अर्थ आपल्यावर लादून घेतो. तर तसं न करता कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास हे या चौकटीत करावा म्हणजे मग तो जास्त चांगला करता येतो असंही जाता जाता तुम्हाला मी सांगतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.